नमस्कार, आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, रिवर्स सप्लाय दिवपी इन्वर्टरांचेर बंदी घालतले, तशेंच आस्थापनांनी कसले पद्धतीचो इन्वर्टर वापरचोय ते खाते स्पष्ट करतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां। शालांत मंडळान फेब्रुवारी मार्चांत घेतिल्ल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल फाल्यां आयतारा सांजवेळा 5 वरांचेर जाहीर जातलो। ताळगाव ग्रामपंचायती खातीर 28 एप्रिलाक जावपा आशिल्ल्या वेंचणुकेंत 4 प्रभागांतल्या उमेदवारांनी आयज अर्ज फाटीं घेतिल्ल्यान 4 उमेदवार बिनविरोध वेंचून आयल्यात। गोंयांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी आयज आडवेळ्या पावसान हजेरी लायली। गोंय वेधशाळेन फाल्यां आयताराय पावसाचो अंदाज उक्तायला। आतां पुराय खबरो, रिवर सप्लाय दिवपी इन्वर्टरांचेर बंदी घालतले, तशेंच आस्थापनांनी कसले पद्धतीचो इन्वर्टर वापरचो ते वीज खाते स्पष्ट करतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलां। दिवचले विजेच्या खांब्यार चडिल्ल्या लायनमन मनोज जांबावलीकार हाका शुक्रारा शॉक लागून मरण आयले। ताच्या कुटुंबाच्या दुखांत आपूण सहभागी आशिल्ल्याचें मुखेलमंत्र्यांनी म्हळां। ही दुर्घटना रिवर्स वीज पुरवण दिवपी इन्वर्टराक लागून घडली। हाची दखल घेवन वीज खात्यावतीन बेगीनूच अधिसुचोवणी काडटले अशें मुखेलमंत्री डॉ सावंत हांणी सांगले। शालांत मंडळान फेब्रुवारी मार्चांत घेतिल्ल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल फाल्यां आयतारा सांजवेळा 5 वरांचेर जाहीर जातलो। शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ जी शेटये निकाल जाहीर करतले। अणुवीज केंद्रांनी वट्ट 17,987 विद्यार्थी परिक्षेक बशिल्ले, तातूंत 8,550 चले आनी 9,437 चलयांचो आसपाव आसा। कला फाट्यात 1,379 चले आनी 2,930 चलयो मेळून 4,309 विद्यार्थी, वाणिज्य फाट्यात 2,841 चले आनी 2,479 चलयो मेळून 5,320 विद्यार्थी, विज्ञान फाट्यातले 2,616 चले आनी 3,267 चलयो मेळून 5,883 विद्यार्थी, वेवसायीक फाटातल्यान 1,714 चले आनी 761 चलयो मेळून 2,475 विद्यार्थी हे परिक्षेक बशिल्ले। मजगतीं फाटल्या वर्सा 19,377 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्ली, तातूंतले 18,479 विद्यार्थी पास जाल्ले। फाटल्या वर्सा 95.46% इतलो निकाल लागिल्लो अशी माहिती शालांत मंडळान दिल्या। गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी बरयल्ल्या 121व्या पुस्तकाचे प्रकाशन आयज दक्षिण मठाचे शंकराचार्य श्री शारदापीठ सिंगेरी जगद्गुरू श्री श्री विदुशेखर भारती सन्निधानम हांचे हस्तुकीं जालें। हेवनली आयलंड्स ऑफ गोवा ह्या पुस्तकाचे आयज दोना पावलाच्या राजभवनार जाल्ल्या सुवाळ्यांत प्रकाशन जालें। गोयचे ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत साहित्यीक दामोदर मावजो हांका स्वामीजींच्या हस्तुकीं ह्या पुस्तकाची पयली प्रत भेटयली। ह्या वेळार राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। दक्षिण गोयच्या लोकसभा वेंचणुकेच्या उमेदवारांच्या अर्जांची आयज छाननी जाले उपरांत 8 उमेदवारांचे अर्ज मान्य जाले जाल्यार 2 डमी उमेदवारांचे अर्ज न्हयकारले। दक्षिण गोंय जिल्हो वेंचणूक कार्यालयांतल्यान मेळिल्ले माहिती प्रमाण सध्या भाजपाच्यो पल्लवी धेंपे, काँग्रेसीचे विरियतो फर्नांडीस, बसपाच्यो डॉ श्वेता गांवकार, आरजीचे रॉबर्ट परेरा, भ्रष्टाचार निर्मुलन पक्षाचे हरिश्चंद्र नायक, तशेंच आलेक्सी फर्नांडीस, दीपक कुमार मापारी आनी डॉ कालिदास वांयगणकार ह्या 3 अपक्ष उमेदवारांचे अर्ज मान्य जाले। भाजपाचे डमी उमेदवार गणेश गांवकार आनी काँग्रेसीच्यो डमी उमेदवार अनिता फर्नांडीस हांचे अर्ज अवैध थारले। भारतातले पारंपारीक रूख ह्या विशयाचेर फाल्यां राजभवनावेल्या दरबार हॉलांत परिसंवादाची कार्यावळ जातली। भारतातली वेगवेगळी झाडां जांचे पर्यावरणीय म्हत्व समजून घेवंक अशा अभ्यासाची गरज आसा। राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, राष्ट्रीय जैव विविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष प्राध्यापक सी ए रेड्डी आनी केरळातले फामाद साहित्यीक पी राधाकृष्णन ह्या सुवाळ्याक हाजीर रावतले। फाल्यां सकाळी दावरांचेर उक्तावण सत्र जाले उपरांत एक अभ्यास सत्र जातले. तातूंत गोंयच्या तज्ञांसयत भारतातले इकरा तज्ञ वांटेकार जातले. लोकांच्या जिणेंत आनी सांस्कृतीक झाडांचे महत्व हे विशीं जागृताय करूंक हो परिसंवाद आयोजित केला अशे ह्या विशींच्या खबरेंत म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. ताळगाव ग्रामपंचायती खातीर 28 एप्रिलाक जावपा आशिल्ल्या वेंचणुकेंत 4 प्रभागांतल्यान उमेदवारांनी आयज अर्ज फाटीं घेतिल्ल्यान 4 उमेदवार बिनविरोध वेंचून आयल्यात. आयज अर्ज फाटीं घेवपाची निमणी मुजत आशिल्ली. हातूंत प्रभाग क्रमांक 1त प्रभाग क्रमांक 6 प्रभाग 10त आनी 11तले उमेदवार बिनविरोध वेंचून आयिल्ल्याचें राज्य वेंचणूक आयोगान जाहीर केलां. काल छाननी केले उपरांत 22 उमेदवारांचे अर्ज मंजूर जाल्ले. सध्या 7 प्रभागातले 14 उमेदवार वेंचणुकेच्या रिंगणात उरल्यात. हे पंचायती खातीर 28 एप्रिलाक सकाळी 8 ते सांजेची 5 वरां मेरेन मतदान जातले, जाल्यार 29 एप्रिलाक सकाळी 8 वरांचेर कांपालावेल्या बालभवन केंद्राच्या सभाघरांत मतमेजणी जातली. हे ग्रामपंचायतीचो 5 वर्सांचो कार्यकाळ 8 मेक सोपला. वेंचणूक पक्षीय पांवड्यार जावची ना. ताळगावचे आदले आमदार आनी सध्याचे पणजेचे आमदार आनी मंत्री आतानासियो मोन्सेरात हांणी ताचे पॅनल वेंचणुकेंत देवयला. राजधानी पणजी सयत आयज सकाळी पुराय राज्यांत आडवेळो पावस पडलो. ह्या पावसाक लागून पणजेतले रस्ते उदकापोंदाक गेले. शारातले जायते रस्ते उदकान भरिल्ल्यान नागरिकांची गैरसोय जाली. 18 जून रस्त्यावयल्या दुकानांनी उदक भितर सरले, जाल्यार वेगवेगळ्या वाठारांनी झाडां आनी वीज खांबे कोसळून लुकसाण जाले. सकाळ सावन दमट वातावरण आशिल्ले. सकाळी सुमाराक 7:30 वरांचेर पावस पडपाक सुरवात जाली. उपरांत वारे आनी गडगड्यासयत नेटाचो पावस पडलो. दनपरा पावस पडपाचो बंद जालो. पणजे दयानंद बांदोडकार रस्तो, मिरामार वाठार, 18 जून रस्तो, भाटले टॉक वाठार, कदंब बस स्टँड वाठारात उदक भरले. स्मार्ट सिटीची कामां चालू आशिल्लो वाठार चिखलान भरलो. कांय काळासावन प्रशासनान बॉम्बे बाजार वाठारातलो रस्तोय बंद केल्लो. पावसाक लागून येरादारीची कोंडी जाली. पावसाक लागून पुराय राज्यांत विजेचो आपालिपा सुरू आशिल्लो. गोंय आनी कर्नाटक दर्यादेगेर उण्या दाबाचो पट्टो तयार जाल्ल्यान आडवेळो पावस पडलो अशी माहिती गोंय वेधशाळेन दिली. फाल्यां आयतारा सुद्धा गोंय वेधशाळेन पावस पडपाचो अदमास उक्तायला. पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात हांणी पणजे शाराची पळोवणी केली. स्मार्ट सिटीच्या कामावेल्यान काँग्रेस फुडाऱ्यांनी भाजप सरकाराचेर खर टिका केल्या. गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेज धारबानोडेच्या पालक शिक्षक संघटनेच्या सहकार्यान 24 एप्रिल 2024 ह्या दिसा 10वी 11वी आणि 12वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांखातीर करियर मार्गदर्शन कार्यावळ आयोजित केल्या. ह्या कार्यक्रमात करियर सल्लागार नागेश सरदेसाय विद्यार्थ्यांक त्यांच्या आवडीप्रमाण योग्यतायेप्रमाण आणि ध्येयांकडेन जुळपी करियर पर्याय सोदून काढपाक मार्गदर्शन करतले. इच्छुक पालक आणि विद्यार्थी गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेज धारबानोडे हांगा संपर्क साधचो असे आयोजकांनी कळीत केला. माती आणि माणसं हे फक्त बारीकसाणीन बरयल्ले पुस्तक न्हय, तर ह्या पुस्तकातल्यान जिवो जाल्ल्या काळाचो एक कुडको आसा असे मत मुंबईचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनींचे संचालक डॉ जयंत कुलकर्णी हांणी मांडले. ब्रेस्तारा गोंय विद्यापीठातल्या परिषद सभाघरांत आयोजित केल्ल्या प्राध्यापक विनय बापट हांणी बरयल्ले माती आणि माणसं ह्या पुस्तकाच्या उक्तावण सोहळ्याक मुखेल उलोवपी म्हणून ते उलयताले. ह्या वेळार माचयेर मुखेल सोयरे प्राध्यापक अनिल सामंत, मानाचे सोयरे डॉ प्रकाश पर्येकार, कार्यावळीचे अध्यक्ष डॉ वृषाली मांद्रेकार, लेखक प्राध्यापक विनय बापट आणि कार्यावळीचे समन्वयक प्राध्यापक विनय मडगांवकर हजर आशिल्ले. गोंय विद्यापीठातल्या शणै गोंयबाब भास आणि विज्ञान महाशालेखाला कार्यरत आशिल्ल्या मराठी अध्ययन फाट्या वतीन कार्यावळीचे आयोजन केल्ले. हातूंतली व्यक्तीचित्रां त्या काळाचे प्रतिनिधित्व करतना दिसतात. मातयेत जांची अट्टूत नाद जोडल्या अशी ही व्यक्तीचित्रां आसात असे डॉ कुलकर्णी हांणी सांगले. परत एक फावट मुखेल खबरो. रिव्हर्स सप्लाय दिवपी इन्व्हर्टरांचेर बंदी घालतले, तशेंच आस्थापनांनी कसलेच पद्दतीचो इन्व्हर्टर वापरचो ते वीज खाते स्पष्ट करतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. शालांत मंडळान फेब्रुवारी मार्चात घेतिल्ल्या 12वीच्या परिक्षेचो निकाल फाल्यां आयतारा सांजवेळा 5 वरांचेर जाहीर जातलो. ताळगाव ग्रामपंचायती खातीर 28 एप्रिलाक जावपाशिल्ल्या वेचणुकेंत चार प्रभागांतल्या उमेदवारांनी आयज अर्ज फाटीं घेतिल्ल्यान चार उमेदवार बिनविरोध वेचून आयल्यात. गोंयभरांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी आयज आडवेळा पावसान अजेरी लायली. गोंय वेधशाळेन फाल्यां आयतारा पावसाचो अंदाज उक्तायला. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपतात.